श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 18व्या श्लोकावरील निरूपण आपण पाहिलं। मागील 2 दिवस आपण ते निरूपण बघितलं। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की कर्माचे कारण काय, किती, ते कर्माची 5 कारणे सांगण्यात आली होती, देह इंद्रिय हे सगळे धरून। त्यानंतर कर्माचे हेतू कोणते, त्यानंतर कर्माची प्रवृत्ती कशी उद्भवते आणि कर्माचा कर्मसंचय कसा असतो। कर्माची प्रवृत्ती म्हणजे जीव हा कर्म करण्यास प्रवृत्त कसा होतो, तर तो ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीमुळे कर्म करण्यास प्रवृत्त होतो। म्हणून या तिघांना कर्म प्रवृत्ती त्रय किंवा प्रवृत्ती त्रय असं म्हणतात, कारण ह्या 3 गोष्टी आहे ज्याच्यामुळे कर्म करायची प्रवृत्ती किंवा जीव हा कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो, ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान। आता नुसतं प्रवृत्त होऊन तर काम बनणार नाही ना, प्रवृत्त होऊन काम होऊ शकणार नाही, तर त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे ना, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे। तर ते इम्प्लिमेंटेशनचा जो ऑपरेशनल पार्ट आहे तो कसा होतो, तर त्यासाठी कोणाची गरज पडते, इंद्रियांची। 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये, तर या इंद्रियांना करण म्हणतात। करण कारण जसं असते तसं हे करण पण असते। त्यानंतर कर्म आणि कर्ता, कर्ता कोण असतो, शेवटी तो जीवच, स्वतःला कर्ता समजतो, जीव समजतो की मीच आत्मा आणि मीच कर्ता। आणि जे ज्ञान ज्यांना प्राप्त झालं असते ते म्हणतात की मी आत्मा अलिप्त असून ही प्रकृती सर्व कर्म करते, पण तोपर्यंत जीव हा कर्ता असतो। तर करण, कर्म आणि कर्ता, तर हे झाले कर्मसंचय। कर्मसंचय म्हणजे, कर्मसंचय या शब्दापासून माऊलीला म्हणायचं आहे की आपल्या आजच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे हा याचा ऑपरेशनल पार्ट असून याच्याने कर्माचं एक्झिक्युशन होते। आता पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलं, ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे प्रवृत्तीत्र आहे, त्याच्याने प्रवृत्त होतो आहे जीव, जीव प्रवृत्त होतो। आणि दुसरा पार्ट सांगितला की एक्झिक्युशन कसं होतं, तर करण, कर्म, करता। पण माऊलींनी आणखीन त्याहीपेक्षा पुढे जाऊन आणखी एक गोष्ट आणली या दोघांच्यामध्ये, प्रवृत्त होणे आणि कार्य करणे याच्या दोघांच्यामध्ये प्रोसेसिंग आहे। प्रोसेसिंग जशी कम्प्युटरमध्ये प्रोसेसिंग युनिट असते, ते प्रोसेसिंग करते इन्फॉर्मेशनची, तशी इथे प्रोसेसिंग आहे। ती प्रोसेसिंग कशी आहे, तर अंतःकरण चतुष्टय आहे। त्यात कोणकोण येतं, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त। त्यापैकी चित्त हा आत्म्याचा डोळा असतो, तो दृष्टा म्हणून पाहत असतो। पहिला संकल्प कुठे उद्भवतो, मनात। मनाला ज्याची आवड असेल, ज्या कर्माची आवड असेल, त्या गोष्टीकडे ते लालचावतं। आज हे विशेष रूपाने मी स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण कालच्या भागात बहुतेक लोकांना ते कळालं नसेल, कारण ते समजण्यासाठी खूप अनुभव लागतो। मी सोपं करण्याचा प्रयत्न केला, काल रात्री झोपल्यानंतर मी हा विचार केला आणि आज विचार केला होता की आजच्या भागामध्ये ही सोपं करून सांगेल। तर कोणत्याही कर्म करण्याचा संकल्प पहिल्यांदा मनात उद्भवतो। मन हे खूप चंचल असतं, रजोगुणाची मूर्तीच आहे, आपल्याला माहिती आहे। चंचलन ही मनन कृष्णा असा श्लोक आला होता, हे कृष्णा माझे मन खूप चंचल आहे, म्हणून तू सांगतो त्या अध्यात्मविद्येमध्ये ते स्थिर होईल असे मला वाटत नाही, अर्जुनाने शरणागती पत्करून श्रीकृष्णाला हे म्हटलं होतं। तर अशा प्रकारचं जे मन आहे, त्या मनामध्ये पहिल्यांदा संकल्प उद्भवतो। मनाला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीकडे सर्वांना कन्व्हिन्स करण्याचा, बुद्धीलाही अहंकारालाही चित्तालाही सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतं मन। पण मन हे सर्वेसर्वा नाही, मनात उठलेला संकल्प मग बुद्धीत जातो। बुद्धीमध्ये ती क्षमता आहे, योग्य काय आणि अयोग्य काय। मनाचा संकल्प कितीही स्ट्रॉंग असेल मनाचा संकल्प बहुतांशी कशानी ड्रिवन असतो, तो तुमच्या इमोशन्सनी ड्रिवन असतो. तुमच्या भावना ज्या असतात ना, त्या भावना मनाचा संकल्प ड्राईव्ह करतात, ओढून घेतात. ज्या गोष्टीकडे तुमची जास्त भावना असेल तिकडे तुमचा कल झुकतो, म्हणजे मन तिकडे तुम्हाला झुकवण्याचा प्रयत्न करतो. मग ही इन्फॉर्मेशन जाते बुद्धीकडे. बुद्धीमध्ये प्रचंड शक्ती आहे. कोणती शक्ती? योग्य काय आणि अयोग्य काय, योग्य अयोग्याची निवड करणे हे त्या बुद्धीमध्ये आहे. आणि म्हणून योग्य असेल तर बुद्धी ग्रीन सिग्नल देते, अयोग्य असेल तर बुद्धी ग्रीन सिग्नल देत नाही. पण काही काही लोकांमध्ये मनाची जी भावना असते ती इतकी जास्त प्रबल असते की ते मग मागे पुढे काही पाहतच नाही, बुद्धीचंही काही ऐकत नाही. एक उदाहरण द्यायचंच झालं, एखाद्या माणसाने ठरवलं की मला आत्महत्या करायचीच, म्हणजे करायचीच. कोण ठरवतं? संकल्प कुठे उठला? मनात. बुद्धीला माहिती आहे हे अयोग्य आहे, हे करणं योग्य नाही, या दिशेने जाऊ नये. बुद्धीसुद्धा शरीराचाच भाग आहे, मनसुद्धा शरीराचाच भाग आहे. तरी बुद्धी थांबवण्याचा प्रयत्न करते, पण नाही, ते इतकं जास्त एका क्षणाला इतकं जास्त भरून आलेलं असतं ते, ती भावना, की तो कमजोर माणूस असं कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो. आणि शेवटी करण कर्म करता यात इंद्रिय त्रिपुटीद्वारा ते एक्झिक्यूट करून टाकतो. एका क्षणात होतं हे सगळं. तो क्षण जर सांभाळला तर मग ती आत्महत्या होऊ शकत नाही. एका क्षणात एखाद्याच्या मनात कोणावर रेप करण्याचा विचार येतो, तो क्षण सांभाळला की मग सगळं सांभाळलं जातं. एका क्षणात कोणाचा मर्डर करण्याचा विचार येतो, तो क्षण सांभाळला की मर्डर होऊ शकत नाही. हीच गोष्ट याच्या विरुद्धही तितकीच खरी आहे, याच्या विरुद्धही तितकीच खरी आहे. एका क्षणात विचार येईल की माझी सगळी संपत्ती मी लुटून देतो आणि मी चालला जातो वनात, मग लुटवलेली संपत्ती काही परत येत नाही. तर बुद्धी योग्य आणि अयोग्याची निवड करते. त्यानंतर येतो अहंकार. अहंकार काय करतो? अहंकार बुद्धीनी प्रोसेसिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये आडवा येतो. जितका जास्त अहंकार असेल तितका जास्त तो आडवा येतो, नाही का? मी तर मुलाचा वडील आहे, मुलीच्या वडिलांनी पहिल्यांदा माझ्याशी बोलायला पाहिजे लग्नाचं एक्झिक्युशन करण्याच्या आधी. मी तर सासू आहे, सुनेनी माझी माफी मागायला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात, हा अहंकार इथे आडवा येतो. याच्यामध्ये मन आणि बुद्धी यांनी आपलं काम करून घेतलेलं आहे. मनात आलेली भावना, बुद्धीनी योग्य अयोग्याची निवड, हे केल्यानंतर पुढे जाण्याच्या आधी अहंकारमध्ये आडवा येतो. त्या इगोला तिथे मॅनेज केलं की मग या सर्व गोष्टी, आत्म्याचा डोळा जो चित्त, हे दृष्टा होऊन पाहतं. आणि बरेचदा आपल्याला आतून असा आवाज येतो, आपण त्याला सिक्स सेन्स म्हणतो इंग्रजीमध्ये. आतून आवाज येतो की नाही, हे असं करू नकोस, हे चुकीचं आहे. आत्मा ग्वाही देत नाही. तर मग ही प्रोसेसिंग झाल्यानंतर एक्झिक्यूट कोण करतं? तर मग इंद्रिय म्हणजे करण. आणि जे काम करायचं आहे ते कर्म, आणि करणारा प्रकृती असेल किंवा जीव असेल तो करता, असं मागच्या श्लोकात माऊलींनी सांगितलं. बऱ्याच गोष्टी जटिल असल्यामुळे त्यावेळी कळल्या नाही, त्या सोप्या करून सांगण्याचा आज प्रयत्न केला आहे. आज 19व्या श्लोकापासून पुढचं निरूपण घेऊया, सुरुवात करूया आजच्या भागाला. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानम कर्मम च कर्ता च त्रिधैव गुणभेदताः प्रोच्यते गुणसंख्याने यथा वच्छृणु त्यान्यपि. सांख्यशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्ञान, कर्म आणि कर्ता ही तीन देखील सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी भेदलेली आहे. या गुणभेदाने त्याचे तीन प्रकार आहेत, ते जसेच्या तसे मी तुला सांगतो. कशाचे? ज्ञान, कर्म आणि कर्ता. आधी ज्ञेय ज्ञाना ज्ञान ही त्रिपुटी आपण पाहिली, करण कर्म आणि कर्ता ही त्रिपुटी आपण पाहिली. पहिली त्रिपुटी प्रवृत्तित्रय होती आणि दुसरी त्रिपुटी कर्मसंचय होती. प्रवृत्तित्रय म्हणजे जीव हा कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीने, आणि मग त्याचं एक्झिक्युशन कोण करतं? करण कर्म करता या इंद्रियांद्वारा त्याचं एक्झिक्युशन करतं. आणि यांच्या दोघांच्यामध्ये प्रोसेसिंग युनिट माऊलींनी सांगितलं ते म्हणजे अंतकरण चतुष्टय. तर आता सांख्यशास्त्रामध्ये एक वेगळी गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणतात सांख्यशास्त्रामध्ये, कपिल मुनी म्हणतात की ज्ञान कर्म आणि कर्ता हे तीन देखील तीन प्रकारचे आहे, सत्व रज आणि तम. याप्रमाणे ज्ञानसुद्धा तीन प्रकारचं, कर्मसुद्धा तीन प्रकारचं आणि कर्तासुद्धा तीन प्रकारचा असतो. परी सांगितले जे ज्ञान कर्मकर्ताहन ते तिन्ही ती ठाई भिन्न गुणियाहाती. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जूनै धनंजया जे दोनी बांधती सोडावया एकची प्रौढ ते सात्विक ठाऊवे होये तो गुणभेदु सांगो पाहि जो सांख्यशास्त्री आहे वाईला. जे विचार क्षीर समुद्र स्वमोध कुमोदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जो. परंतु ज्ञान कर्म आणि कर्ता हे जे आता तुला तीन सांगितले या तिघांचे गुणाच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत. म्हणून अर्जुना, ज्ञान कर्म आणि कर्ता यांच्यावर विश्वासू नये. हे ॲक्च्युली काय आहे, सात्विक आहे की राजसिक आहे की तामसिक आहे, त्याप्रमाणे त्याचं पुढे त्याचा व्यवहार तसा तसा होतो. कारण राजसिक आणि तामसिक हे दोन प्रकार बांधणारे आहेत आणि सात्विक हा प्रकार मुक्त करणार आहे. तो कर्माचा असू देत, ज्ञानाचा असू देत किंवा कर्त्याचा असू देत, तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो. जे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीर समुद्र क्षीरसागरच आहे. आत्मज्ञानरूपी चंद्रविकासिनी कमळाचा तो विकास करणारा असा चंद्र आहे. आणि जे सांख्यशास्त्र ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा पूर्ण राजा आहे, त्यापेक्षा जास्त मोठा राजा कोणी नाही. की प्रकृती पुरुष दोनी मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडुजे जेथ अपारा मोहराशी तत्वाच्या मापी चोविसी उमाणा घेऊनी पुरेशी सुरवाडिजे. अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे जे आपुले नि आंगिके त्रिविधपणाचे नि अंके दृश्यजात तितूके अंकित केले एवं सत्वरजतमा तिहींची एवडी असे महिमा जे त्रैविध्य आदि ब्रह्मांती कृमी. अथवा प्रकृती आणि पुरुष हीच जणू काय एकामेकांमध्ये मिसळलेली दिवस रात्र होत. यांना वेगवेगळे करून दाखविणारे जे सांख्यशास्त्र ते या तिन्ही लोकांमध्ये सूर्यच आहे, कारण त्याच्याच माध्यमातून हे उघडकीस येते. ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे म्हणजे संसाराचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या गुणभेदाचा प्रकार तुला सांगतो की त्या गुणभेदांनी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्यांनी सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला. रज तम सत्व या तीन प्रकारचा शिक्का मारला. याप्रमाणे सत्व रज तम या तिघांचा एवढा महिमा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो थेट किड्यापर्यंत तीन प्रकार केले आहेत. बरं का? परी विश्वीची आगवी मांदी जेणे भेदलेनी गुणभेदी पडिली ते तवादी ज्ञान सांगो जे दिठी जरी चोख कीजे तरी भलते ही चोख सुजे तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्व ही शुद्ध। मनोनी ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुण निधान श्री कृष्ण म्हणे। परंतु जे ज्ञान असे भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदामध्ये पडले, म्हणजे प्रत्येक समुदाय रजतमसत्व या तीन गुणांनी भेदल्या गेला, ते ज्ञान तर अगोदर सांगतो। कारण की दृष्टी निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसेल, नाही का? दृष्टी जर शुद्ध असेल तर सर्व गोष्टी चांगल्या दिसतील। त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व काही शुद्धच प्राप्त होते। म्हणून ते सात्विक ज्ञान पहिल्यांदा सांगतो, लक्ष दे असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जो श्रीकृष्ण तो म्हणाला। आता पहिल्यांदा सात्विक ज्ञानाबद्दल माहिती देत आहे।
सर्वभूतेषु येनैकं भावमव्यय मोक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्।
भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक असे समज। सात्विक ज्ञानाचं मुख्य लक्षण काय आहे? तर सर्व भूताच्या ठिकाणी, सर्व भूतांच्या ठिकाणी म्हणजे तो माणूस असू दे, जनावर असू दे, पशुपक्षी असू देत, झाड असू देत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू देत, प्रत्येकाच्या ठिकाणी अविनाशी आणि अविभक्त असं एकच तत्व ज्याला आत्मा म्हणतात, असं ज्याला दिसून येते, ज्याला ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य हे वर्ण दिसत नाही, हिंदू मुसलमान शीख ईसाई हे धर्म दिसत नाहीत, ज्याला माणूस जनावर पशुपक्षी याच्यातही भेद दिसत नाही, सर्वांमध्ये सर्वत्र एक अविनाशी आणि अविभक्त असा आत्मा व्याप्त आहे असं ज्याला दिसते आणि ज्या ज्ञानामुळे दिसते ते सात्विक ज्ञान आहे असे समज।
तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी। जैसा सूर्यन देखे अंधारे सरिता नेणिजती सागरे का कवळलिया नधरे आत्मछाया तया परी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्नाना डळती। तैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धूता काचे ओनी स्वप्ना येता जैसे होय।
तर अर्जुना, ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याच्या उदयामध्ये ज्ञाता सह ज्ञेय पूर्ण नाहीसे होते। ज्ञात्यासहित ज्ञेय सुद्धा, बरं का? जे जाणून घेण्याची इच्छा आहे, जे कर्म करण्याची इच्छा आहे, जे कर्म करणार आहे ते सुद्धा नाहीसे होते। ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते, समुद्राला नद्यांची खबरही नसते, किंवा कितीही मिठी मारून धराव्यास गेले तरी आपली सावली कधी आपण पकडू शकत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तर शेवट तृणापर्यंत म्हणजे एका तनकटाच्या काडीपर्यंत ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत, ज्याप्रमाणे पाठीवर काढलेले चित्र पाठीवर हात फिरवून पाहू लागले असता ते चित्र पुसून जाते, किंवा मीठ पाण्याने धुतले असता विरघळून जाते, जागे झाल्यानंतर स्वप्न कुठे गेले ते कळत नाही, त्याप्रमाणे होते।
तैसे ज्ञाने जेणे करीता ज्ञातव्याते पाहणे जाणताना जाणणे जाणीवे उरे पैसोने आटो निलेणी न काढीती आपुलिया आयणी का तरंग न घेपती पाणी गाळुनी जैसे। तैसी जया ज्ञानाची आहाता न लगेची दृश्य कथा ते ज्ञान जाण सर्वता सात्विक गा आरिसा पाहो जाता कोडे जैसे पहातेची कारिगे पुढे तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाता चिजे। पुढती तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो एक चिन्ह राजसाचे।
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असतात तेथे जाणता अथवा जाणणे अथवा जाणावे हे काहीच उरत नाही। बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोने काढत नाहीत तर मग दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहे असे समजतात, किंवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाही तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात। त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज। कौतुकाने आरसा पाहायला लागले तर पाहणाराच जसा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवाला येतो त्याचप्रमाणे किंवा त्याच्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा ज्ञाता पाहू लागला की ज्ञेयाच्या रूपाने ज्ञेय हे दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवाला येते। असे जे तेच सात्विक ज्ञान आहे, असे जे ज्ञान असेल तेच सात्विक ज्ञान आहे, तेच मोक्ष लक्ष्मीचे मंदिर आहे। आणि हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे, आता पुढे तुला राजस ज्ञानाचे लक्षण सांगतो ते ऐक। आणि या 20व्या श्लोकावर आजचा भाग आपण थांबवणार आहे, 21व्या श्लोकापासून राजसी ज्ञानाची लक्षणं आपण पुढे पाहणार आहोत।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।